हरिः ॐ नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय चापरजाय च नमो मध्यमाय चापगल्भाय च नमो जगन्याय च बुद्धियाय च नमः सोऽभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय चावसान्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय चाशुरथाय च नमः शूराय चावभिन्दते च नमो वर्मिणे च वरूतिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याः चाहनन्याय च नमो धृष्णवे च प्रमुषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेशुतिमते च नमः तीक्ष्णे च वेचायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूर्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैषन्ताय च नमः कूप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः इन्द्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुकाय च
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त राधिकाताई वेल्लाळ आज आपल्याला सांगणार आहेत.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. स्वामींनी त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीची परिसीमा गाठली, मग ती व्यायामाची असो, त्यांच्या स्वतःच्या साधनेची असो, ईश्वरी प्रेमाची असो किंवा सर्वांवर त्यांनी केलेल्या ऐश्वरीय प्रेमाची असो, होती ती परिसीमाच. स्वामींचं आजारपणानंतरचं जीवन पाहिलं तर त्यांच्या सहनशीलतेची पण ती परिसीमाच वाटते. स्वामींच्या आणि मातोश्री सौ सरलातेंच्या मोठ्या मोठ्या दुखण्यांच्या पाठोपाठ स्वामींच्या जीवनामध्ये आघात घडवणारे अनेक प्रसंग आले. त्या त्या प्रसंगानुसार स्वामी हळवे व्हायचे, पण त्याचबरोबर ते अत्यंत अविचल असल्याचे जाणवत असे. षड्रिपुनो खवळता कशाला, मजवरी वेळोवेळा असे वेगळा, या बाळांनो खुशाल खिदळा खेळा, असाच स्वामींचा दृष्टिकोन असल्यासारखा वाटे. इथे षड्रिपू म्हणजे स्वामींच्या समोर घडलेल्या क्लेशकारक घटना. स्वामींना पॅरालिसिस झाला, नंतर त्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं. त्यातून स्वामी त्यांच्या मूळच्या कमावलेल्या प्रकृतीमुळे आणि स्वतःच्या विलक्षण जिद्दीमुळे काही प्रमाणात बाहेर आले आणि पुन्हा पूर्वीप्रमाणे साधकांच्या गाठीभेटी, अनुग्रह आणि एखादं प्रवचन असा कार्यक्रम चालू झाला. स्वामींना बरं वाटत नव्हतं तेव्हा मातोश्री सौ सरलातही खंबीरपणे उभ्या होत्या. तरी सुद्धा सगळी नित्यकर्मे नेहमीप्रमाणे करत असताना त्यांच्या अंतःकरणातली कालवाकालव कधी कधी त्यांच्या बोलण्यातून दिसून येत असे. नंतर सौ सरलातही पण आजारी पडल्या. त्यांचंही गंभीर निदान होऊन त्यांना केमोथेरपीची इंजेक्शन घ्यावी लागली. या आजारपणात चल सरला तरी मात्र शांत आणि स्थिर होत्या. एकदा म्हणाल्या, हे केमोथेरपीचं इंजेक्शन झालं ना की काही दिवस कपाळापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत अगदी सारख्या चुणचुण अशा मुंग्या येत राहतात. असं क्वचित कधी काही सौ सरलाताई स्वतःच्या तब्येतीविषयी बोलल्या तर स्वामी अत्यंत करुणामय दृष्टीने सरलाताईंकडे पाहत आणि मोठ्या मायेने त्यांना थोपटत. जेव्हा जेव्हा मातोश्री सौ सरलाताई केमोथेरपीच्या ट्रीटमेंटसाठी जायला निघत तेव्हा दरवेळी स्वामी त्यांना दारापर्यंत सोडायला येत आणि म्हणत, जाऊन या, रामराया तुझ्या पाठीशी आहेत. हे दुखणं चालू असताना सौ सरलाताईंना धाप लागत होती, पण आणखी कशाला कोणाला त्रास द्यायचा म्हणून त्या काही बोलल्या नाहीत. नंतर त्यांना पेसमेकर बसवावा लागला. स्वामी आणि सौ सरलाताईंना एवढी लागोपाठ लागोपाठ मोठी मोठी दुखणी होऊ नये, आजारपणाची चर्चा किंवा दुखण्याबद्दलचं बोलणं हे स्वामींच्या घरात मी कधी ऐकलं नाही. मध्यंतरीच्या काळात स्वामींच्या धाकट्या भगिनी सौ सुशीलाताईंचं देहावसान झालं. त्यांच्याविषयी बोलताना स्वामी म्हणाले, आज सुशीला गेली, तिचं माझ्यावर फार प्रेम होतं, मला ती दादा म्हणत असे, पण मी सांगितलेली परमार्थाची साधनं तिने केली नाही, त्यामुळे चांगला जीव पण आला तसा गेला. स्वामींना खूप वाईट वाटत होत. स्वामींची कन्या सौ सुरेखाताई यांच्या यजमानांचं आकस्मिक निधन झालं तेव्हा स्वामी आणि सौ सरलाताई दोघंही अगदी गलबलून गेले. पुढे काही दिवसांनी स्वामी म्हणाले होते की सुरेखा परमार्थी आहे, तिला साधनेची आवड आहे, या साधनेच्या आशयावर ती पुढचं आयुष्य जगू शकेल. पुढे स्वामी म्हणाले, मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, आपणही त्याच रांगेत उभे आहोत याचं भान ठेवावं आणि लवकरात लवकर मोकळं होऊन जावं. आली तेवढी संकट कमी होती म्हणून की काय, स्वामींचा नातू आशुतोष तो पुण्यातच होता. त्याच्यासमोर एका माणसाने एका भगिनीच्या गळ्यातली चेन ओढली आणि तो पळून जायला लागला म्हणून आशुतोषनी त्याचा पाठलाग केला. आपला पाठलाग होतोय म्हणून त्या माणसाने आशुतोषच्या पोटात सुरा मारला. ती जखम बरीच खोल होती. आशुतोषची वेळ चांगली होती म्हणून त्याला वेळेवर मदत आणि उपचार मिळून त्याचा जीव वाचला. या संदर्भात बोलताना स्वामी म्हणाले, दुसऱ्याला मदत करायसाठी आशुतोष धावला ही चांगली गोष्ट आहे, पण कोणतंही साहस करताना आपली शक्ती किती आहे हे बघितलं पाहिजे. आपण काही शिवाजी महाराज नाही. तसंच एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला तर हरकत नाही, पण एखाद्या चेनसाठी जीव पणाला लावायची गरज नाही. आशुतोषचं तरुण वय आहे त्यामुळे त्याला भान राहिलं नाही, पण दुर्दैवाने जर काही बरं वाईट झालं असतं तर ते केवढ्याला गेलं असतं. आपण सावध पाहिजे, विवेक पाहिजे, भान सुटलं तर अनर्थ होऊ शकतो. स्वामी खूप तळमळून बोलत होते. काही काळ मी स्वामींच्या घरी बाहेरच्या खोलीत ध्यानाला बसत असे. एकदा जिन्यावरून खाली उतरताना माझा पाय चांगलाच मुरगाळला, त्यामुळे ध्यानासाठी मांडी घालून बसणं किंवा पाय उभं ठेवून बसणं हे दोन्ही अवघड व्हायला लागलं. तो मुरगाळलेला पाय सरळ ठेवून बसलं तरच खाली बसता येत होतं, पण स्वामींच्या घरात किंवा स्वामींसमोर पाय पसरून ध्यानाला बसणं शक्यच नव्हतं. आणि समोरच्या ध्यान केंद्रात सुद्धा साधक येत जात असत त्यामुळे त्यांच्यासमोर देखील सतत पाय पसरून बसणं बरोबर वाटत नव्हतं. मी स्वामींना म्हटलं की पायावरची सूज उतरेपर्यंत 4-5 दिवस मी घरी ध्यानाला बसते आणि पाय बरा झाला की पुन्हा नेहमीप्रमाणे इथे येऊन ध्यानाला बसेन. स्वामी ठीक आहे म्हणाले, पण नंतर 2-3 दिवसांनी स्वामी म्हणाले, तू आपली तुझ्या नेहमीच्या ठिकाणी ध्यानाला येऊन बैस, मला काही ते ध्यानाचं रिकाम आसन बघवत नाही, तू जशी असशील तशी येऊन बैस, पाय सरळ ठेवून बसलीस तरी चालेल. स्वामींची ही स्निग्धता, त्यांची आपुलकी, त्यामुळे स्वामी आपोआपच सगळ्यांच्या अंतःकरणात घर करून राहिले आहेत. गुरुपौर्णिमेच्या उत्सवाआधी 15 दिवस गुरुपूजन चालत असे. तसंच त्या दिवसांमध्ये केंद्रामध्ये सद्गुरु स्तवन, साधकांचे स्वामींविषयीचे भाव असा कार्यक्रम चालत असे, अजूनही चालतो. स्वामी केंद्रासमोर पण घरातल्या आतल्या खोलीतल्या दरवाजामध्ये खुर्चीवर बसत असत आणि साधारण 8 नंतरचा कार्यक्रम आतल्या पलंगावर निजून ऐकत असत. सद्गुरु स्तवन चालू होतं, एक साधक व्यक्ती सद्गुरूंविषयीचे आपले भाव व्यक्त करत होती, पण बोलता बोलता सद्गुरु किती उंच पातळीवर असतात आणि त्या मानाने त्यांच्या आजूबाजूला असणारी मंडळी कशी बेताचीच असतात असं तुलनात्मक बोलणं सुरू झालं. साधक म्हणवणारे लोक प्रत्यक्षात कसं बरोबर वागत नाही याकडे बोलण्याची गाडी वळली. स्वामी आतल्या खोलीत पलंगावर निजून ऐकत होते. त्या साधक व्यक्तीचं बोलणं ऐकून अस्वस्थ झाले. म्हणाले, काय चाललंय हे, नक्की काय चाललंय हे? सद्गुरु स्तवन आहे की इतरांचं दोष दिग्दर्शन आहे? असं बरोबर नाही. साधकाने फक्त स्वतःचे दोष पाहायचे, इतरांचे नाही. आणि इतरांच्या दोषांबद्दल असं जाहीरपणे तर नाहीच नाही बोलायचं. स्वामींची नाराजी स्पष्टपणे दिसत होती. स्वामींना इतरांकडे असं दोषदृष्टीने पाहिलेलं अजिबात आवडत नसे. नित्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या आधी 15 दिवस माया अपार्टमेंटमध्ये स्वामींचं गुरुपूजन चालू होतं. रोज अंदाजे 50 ते 60 साधक पूजनासाठी येत असत. साधकांचे स्वामींबद्दलचे भाव आणि त्याहीपेक्षा उत्कट असलेला स्वामींचा प्रतिसाद पाहणं हा एक आनंद सोहळाच होता. एक दिवशी संध्याकाळी स्वामी मला म्हणाले, गुरुपूजन चालू आहे तोपर्यंत रात्री 10 पुढे तू इथे ये. गुरुपूजनाची पाकिटं मोकळी करून पैसे मोजायचे आहेत. तारा, जयू, तू, प्रतिभा, सुरेखा मिळून हे काम करून टाका. मी स्वामींना म्हटलं, मी येते पण मला त्या बराबर पद्धतीने पैसे मोजता येत नाहीत. स्वामी म्हणाले, नको येऊ देत, तू नुसती पाकिटं मोकळी करून सॉर्टिंग कर. मग 15 दिवस रात्री आम्ही पैसे मोजून ठेवून देत असू. मी आपली 1, 5, 10, 100, 500 नोटा फक्त वेगवेगळ्या करून ठेवत असे आणि जयू, तारा, प्रतिभाताई या बराबर पैसे मोजत असत. समोर पलंगावर स्वामी आणि मातोश्री सौ सरलाताई बसलेले असत. हे सगळं काम 15 मिनिटात किंवा शक्य तितकं लवकर होणं स्वामींना अपेक्षित असे. एकदा असंच पटापट पैसे मोजून हिशोब झाल्यानंतर आमच्यापैकीच कोणीतरी गुरुदक्षिणेची रिकाम पाकिटं उचलून टाकून द्यायला निघाली. तेवढ्यात स्वामी म्हणाले, नाही नाही, ही पाकिटं फेकून देऊ नका. पैसे काढून घेतले आणि पाकिटं फेकून दिली असेही पैसे नाहीयेत. ही गुरुदक्षिणा आहे, ती पवित्र आहे. ज्या पाकिटांमध्ये ही गुरुदक्षिणा होती ती पाकिटं लगेच टाकून देऊ नका. अगदीच जी पाकिटं फाटली असेल ती उद्या टाकून द्या आणि जी चांगली असतील ती प्रसाद देण्यासाठी वापरा. या अशा प्रसंगातून स्वामींचे साधकांच्या विषयी कसे भाव होते ते समजत असे. स्वामींचं पोटाचं ऑपरेशन झाल्यानंतर स्वामी कधी कधी माया अपार्टमेंट मधल्या ध्यान केंद्रात न जाता घरातच त्यांच्या खोलीतल्या दरवाजामध्ये खुर्चीवर बसत. स्वामींच्या घराचं दार उघडं असे आणि बाहेरच्या खोलीमध्ये साधक बसलेले असत. साधारणतः 8 वाजेपर्यंत स्वामी खुर्चीवर बसत आणि मग पुढचा कार्यक्रम ते आत खोलीत जाऊन पलंगावर निजून ऐकत. पण घरातच बसायचं म्हणून स्वामी कधी घरातल्या कपड्यातच खुर्चीवर येऊन बसले नाही. केंद्रात जाताना जसं नेहरू शर्ट आणि पायजमा घालत तसंच घरात खुर्चीत बसतानाही तसाच पोशाख घालून बसत. एक दिवशी मातोश्री सौ सरलातेंनी स्वामींसाठी एक नेहरू शर्ट काढला. स्वामी म्हणाले, मला नको तो शर्ट. तो सरलाते म्हणाल्या, अहो तो शर्ट काल तुम्ही फक्त 15 मिनिटच वापरलाय म्हणून तोच घालायला देते. स्वामी म्हणाले, मला नाही आवडत एकदा वापरलेला कपडा परत धुतल्याशिवाय वापरायला. मग मायाकडे बघून निश्किलपणे म्हणाले, बघ राधिका, एक गुरुदेव रानडे होते, ते दिवसातून 9 वेळा सदरा बदलत असत. आणि एक स्वामी माधवनाथ आहे, त्यांना एक सदरा 9 वेळा घातल्यानंतर मग दुसरा सदरा मिळतो. हे बरोबर आहे का? मी म्हटलं, तुम्ही काहीतरीच काय सांगता हो? आम्ही सगळे हसायला लागलो. सौ सल्लातेई म्हणाल्या, तुम्हाला हा सदरा नकोय का? ठीक आहे, मी दुसरा देते. स्वामींच्या घरातलं वातावरण नेहमीच मोकळं आणि प्रसन्न असे.
कृपया सर्व साधकांनी जास्तीत जास्त पुढे पुढे सरकून घ्यावा.
पुढे सरकून घ्यायचे जितकं शक्य तितकं पुढे सरकत. स्वामीजी म्हणायचे की पोतं हलवलं की अजून धान्य मावत. अनिकेत ये. त्या फुलांच्या
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। त्या फुलांचा गंधकोशी सांग तू आहेस का, त्या प्रकाशी तारकांचा ओजीसी तू तेज का, त्या नभांचा नीररंगी होनी आहेस का, गात वायूचा स्वरानी सांग तू आहेस का, त्या फुलांचा गंधकोशी मानवाचा अंतरीचा प्राण तू आहेस का, वादळाचा सागराचे घोरते तू रूप का, जीवनी आवर्षणारा तू कृपेचा मेघ का, आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का, त्या फुलांचा गंधकोशी जीवनी संजीवनी तू माऊलीचे दूध का, जीवनी संजीवनी तू माऊलीचे दूध का, कष्टणाऱ्या बांधवांचा संगतीने श्रांतता, मूर्त तू मानवयकारे बालकांचे हास्य का, या इथे अन त्या तिथे रे सांग तू आहेस का, त्या फुलांचा गंधकोशी सांग तू आहेस का। लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावती रत्न थोर, ऐरावती रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार, त्यासी अंकुशाचा मार, जया अंगी मोठे पण, जया अंगी मोठे पण, तया यातना कठिण, तया यातना कठिन महापुरे झाड़े जाती महापुरे झाड़े जाती तेथे लवळे वाचती तेथे लवळे वाचती जयांगी मोठे पण जयांगी मोठे पण तया यातना कठिन तुका म्हणे बरवे जाण तुका म्हणे तुका म्हणे बरवे जाण वावेला नहुन लान वावेला नहुन लान जयांगी मोठे पण जयांगी मोठे पण तया यातना कठिन तया यातना कठिन
योजना ताई या एखादा अभंग म्हणा
मी बारामतीहून आलेली आहे सत्संग बघायला मिळाला बारामतीमध्ये सत्संग चालतो स्वामी माधवनाथांच्या घरी स्वामी तुमच्या घरी हा सत्संग आमच्याकडे असतो की आम्ही महिन्याला प्रत्येकाच्या घरी एका ठिकाणी आज महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि शेवटच्या गुरुवारी स्वामी तुमच्या घरी हा कार्यक्रम आमच्याकडे होतो पण आज मला स्वामींच्या घरी मी हा फारच हृदय ओलावणारा माझा कार्यक्रम हा म्हणजे खूप असं बरं वाटतंय की गुरुच्या चरणी जर आपण ठेवतो तर आज मला चार पाच दिवस खूप छान वाटते मी रविवारी येऊन गेले इथं तोपर्यंत तुमची दिंडी गेली होती सोमवारी आले तर नुसतं नमस्कार करून गेले मी दरवाज्याला पण मंगळवार बुधवार दोन दिवस मला मिळाले आणि आजही स्वामींच्या पुढं आज नतमस्तक आहे मी गुरुच्या चरणी जर भाव ठेवला तर खरंच किती हे होतं तर आज मी एक तुम्हाला छोटासा अभंग फक्त म्हणून दाखवते गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव म्हणूनी गुरु सी भजावे म्हणूनी गुरु सी भजावे रूप ध्याना सी अणावे रूप ध्याना सी अणावे गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव गुरु चरणी जासे नाव गुरु पायी आले देव वारंवार सांगू काय वारंवार सांगू काय वारंवार सांगू काय वारंवार सांगू काय म्हणूनी गुरुसी भजावे म्हणूनी गुरुसी भजावे रूप ध्याना सी अणावे रूप ध्याना सीयणावे गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव तुका म्हणे गुरु वचनी तुका म्हणे गुरु वचनी देव भेटे जनिवनी देव भेटे जनिवनी देव भेटे जनिवनी देव भेटे जनिवनी म्हणुनी गुरुसी भजावे म्हणुनी गुरुसी भजावे रूप ध्याना सीयणावे रूप ध्याना सीयणावे गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव आज खूप मला भरून आले मी बोलू शकत नाही कारण दरवेळी आली की गर्दी असती आम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी येतो पण स्वामीजींनी आमच्यासाठी तारीख मागितली पुष्पाते आणि सरळताई अशाच आपल्या आहे तिथल्या तुम्हाला ऐकून माहित असेल दर सोमवार मंगळवारी आमच्या इथे प्रवचन असतं आणि शुक्रवारी सत्संग असतो आणि शेवटच्या गुरुवारी स्वामी साधकाच्या घरी हा कार्यक्रम असतो त्यातून पण मी म्हणजे खूपच लहान आहे की मी यातली कुठलीच नाहीये म्हणतात ना की गोचिड कसा असतो कासेला असतो त्याला कळत नाही आत दूध आणि तो बाहेरचं रक्त पितो तशी माझी अवस्था आहे कारण मी इतकी वर्ष माझ्या घरी रामाचं मंदिर असून सुद्धा मला राम अजून भेटला नाही त्याला कारण एकच की सद्गुरूची कृपा अजून माझ्यावर झाली नाहीये कुठेतरी मी कमी पडतीये पण सद्गुरूंचे आशीर्वाद पाठीशी असेल तर ती गोष्ट नक्की होईल अशी मला आशा आहे पण गुरुचरणी हा माझा भाव कायम राहणार आहे सद्गुरुनाथ स्वामी माधवनाथ महाराज की जय मकरंदनाथ महाराज मी बोलू शकत नाही
बारामती मध्ये देवळे यांचं राम मंदिर ही अतिशय पवित्र आणि प्रतिष्ठित अशी वास्तू आहे मला असं वाटतं की स्वामीजी जेव्हा बारामतीला यायला लागले अंदाजे किती 82-83 सालचा काळ असेल तेव्हा देवळे काकू आणि त्यांची नवीन लग्न झालेली सून म्हणून आम्ही तुम्हाला पाहिलेलं होत देवळ्यांच्या घरामध्ये अतिशय तळमळीचा असा भाव योजनाताईंचा आहे आणि बारामतीत जी काही चांगली पारमार्थिक कामं चालतात त्या सगळ्या कामांना राम मंदिर असल्यामुळं यांचा सक्रिय पाठिंबा असतो प्रश्न असा आहे अर्जुन आपले विहित कर्म करण्याचे विसरून गेला होता अर्जुनाची युद्ध करण्याकरता अर्जुनानी युद्ध करण्याकरता गीतेद्वारा युद्ध करण्याचा उपदेश केला आहे अर्जुनाला पाहिजे एक नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो ही अकर्मणः दोन तस्मात असत्त सततम कार्यम कर्म समाचर तीन कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरम कृतम म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोगी होण्यास सांगतात. पण 6व्या अध्यायात 46व्या श्लोकात ते म्हणतात, तपस्विभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपी मतोधिकाः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. तपी, ज्ञानी, कर्मी यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे, म्हणून तू अर्जुना योगी हो असा उपदेश करतात. आणि कंसात असं लिहिलेलं आहे, कुंडलिनी जागृत करणारा योगी. तसेच 8व्या अध्यायात प्रकाश व अंधकारमय असे दोन मार्ग जाणणारे योगी मोह पावत नाहीत, म्हणून तू अर्जुना योगयुक्त हो. तर कर्मयोगी ह्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. अर्जुनाला तर युद्ध करणे हे योगी होण्यापेक्षा अधिक चांगले होते. युद्धाच्या प्रसंगी तस्मात योगी भवार्जुन असा उपदेश का केला असावा असा प्रश्न आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो ही अकर्मणः असा श्लोक आलेला आहे. कर्म न करण्यापेक्षा नियत कर्म करणं तिसऱ्या अध्यायातला हा श्लोक आहे. नियत कर्म हा कर्म न करण्यापेक्षा अधिक चांगला मार्ग आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये कर्म देखील कसं कर असं सांगितलेलं आहे. कोणता श्लोक? यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या रभते अर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असत्तः स विशिष्यते. कर्मयोगाचा गाभा त्याच्या आधी सांगितला. आणि मग ते कर्म हे नियत असावं असं देखील सांगितलं. आणि त्याच्या पुढे असं सांगितलं की यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र लोकः अयम कर्मबंधनः. या तीन श्लोकांचा अर्थ असा आहे, की तू यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्य, इंद्रिय मनानी आवरून नियम्या रभते अर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असक्तः. कर्मेंद्रिय कर्मयोगामध्ये अत्यंत निरासक्त होऊन जो वापरतो तो विशेष समजला पाहिजे. सविशिष्यते फार अवघड गोष्ट आहे. इंद्रिय मनानी आवरायची आणि प्रत्यक्षत मात्र कर्मामध्ये वापरायची असं सांगितलेलं आहे. मनानी इंद्रिय आवरत राहणं आणि कर्मामध्ये मात्र वापरत राहणं, याच्यातून एक असा संदेश जाण्याची शक्यता आहे की मनानी आम्ही इंद्रिय आवरतो मात्र कर्मामध्ये वापरतो. कोणत्या कर्मामध्ये? म्हणून नियतम कुरु कर्मत्वम, तू नियत कर्मच फक्त कर. नियत कर्म म्हणजे स्वभाव प्राप्त, सहज वाट्याला आलेली, अधिकाराप्रमाणे वाट्याला आलेली, शक्ती बुद्धी कुवतीप्रमाणे कर्तव्यात्मक असणारी अशी कर्म, अशी लगेच भगवंतांनी स्पेसिफाय केली. नाहीतर कोणतीही कर्म आम्ही अनासक्त आहोत, इंद्रिय आम्ही मनाने आवरलेली आहेत आणि इंद्रिय मात्र कर्म करणार आहेत असं म्हणायला भगवंतांनी सोय ठेवलेली नाही. आणि त्याच्या पुढे अजून भगवंतांनी असं सांगितलं की यज्ञार्थात कर्मणः, कर्म ही यज्ञ प्रित्यर्थ करावीत. यज्ञ याचा अर्थ सेवा भावनेने कर्म करावीत, त्याला यज्ञ असं म्हणतात. समर्पण भावनेने कर्म करावीत, त्याला यज्ञ असं म्हणतात. स्वार्थ त्यागाने कर्म करावीत, त्याला यज्ञ असं म्हणतात. सेवा, समर्पण आणि स्वार्थ त्याग ही यज्ञाची त्रिसूत्रीच आहे. असा सगळा मिळून कर्मयोग खरं म्हणजे तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंतांनी सांगितला. त्याच्यामध्ये कोणती कर्म करायची नाहीत आणि कर्म मुळीच न करण्यापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आणि नियत कर्म करणं श्रेष्ठ, ती नियत कर्म देखील मनाचा कायम इंद्रियांवर नियंत्रण अथवा धाक असला पाहिजे, इंद्रिय मनाच्या ताब्यात असलेली पाहिजेत, पण कर्मामध्ये मात्र मुक्त पाहिजेत, नियत कर्मामध्ये मात्र मुक्त पाहिजेत आणि नियत कर्म देखील सेवेची असावीत, समर्पणाची असावीत आणि स्वार्थ त्यागाची असावीत असं भगवंतांनी सांगितलं. तस्मात आसक्त सततम कार्यम कर्म समाचर, हे जे अनासक्त किंवा असक्त, भगवद्गीतेला अनासक्त योग असं नाव द्यायला काही हरकत नाही. सगळी भगवद्गीता आसक्ती रहित जीवन पद्धती सुचवते. त्याचंच दुसरं नाव साम्य योग असं आहे किंवा समतापूर्वक कर्म करायला भगवद्गीता सांगते असंही म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळं कर्म तर करायची पण आसक्तीमुळं देह मन बुद्धीच्या अंगांनी जीव त्या कर्मामध्ये अडकतो, कर्माच्या फळामध्ये अडकतो. ही जर आसक्ती रहित कर्म झाली तर कर्म करणारा तत्वतः मी जीव म्हणजे आत्मा हा नेहमीच कर्मापासून आणि कर्माच्या फळापासून अलिप्त असा बोध वर्धिष्णू व्हायला मदत होते. तिसरा त्यांनी श्लोक इथं रेफर केलेला आहे, कुरु कर्मैव तस्मात्वं पूर्वैहि पूर्वतरं कृतम्. पूर्वीच पूर्वतरं कृतम्, पूर्वीच नियोजित झालेली अशी कर्म तू कर असा. आणि असं वाक्य म्हणजे श्री कृष्ण अर्जुनाला कर्मयोगी होण्यास सांगतात असं म्हटलेलं आहे. भगवद्गीता जर आपण तुकड्यात वाचली तर मग भगवद्गीता भक्तीसाठी सांगितली आहे, कर्मासाठी सांगितली आहे, किंवा ध्यानासाठी सांगितली आहे, इथं लिहिलंच आहे कुंडलिनी योगासाठी सांगितली आहे, असे निष्कर्ष सहज निघतात, अगदी सहज, खूपच सोपं आहे. ते भगवद्गीता कुंडलिनी योगासाठी सांगितली आहे असंही म्हणू शकतो. तसंच भगवद्गीता हे सर्वत्र परमात्मा पाहण्यासाठी सांगितली आहे. अशा रीतीने विभूती योग अथवा विश्वरूप दर्शन याचही एका प्रमाणात उदात्तीकरण, जेवढं ज्या ठिकाणी आवश्यक आहे ते तर आहेच आहे, पण भगवद्गीतेचा अंतिम संदेश एखाद्या अध्यायात शोधणं तसं चुकीचं ठरतं. कर्म तर करायला सांगितलं याच्यात शंकाच नाही. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की अशा रीतीने कर्मयोगाचा उपदेश कर्मयोगी होण्यासाठी भगवंतांनी सांगितलेलं असताना पण असं म्हटलेलं आहे. पण सहाव्या अध्यायात मात्र तपस्विभ्योधिको योगी, जे तपस्वी आहेत त्यांच्यापेक्षा योगी श्रेष्ठ, ज्ञानीभ्योपी मतोधिक, ज्ञान्यांपेक्षा देखील योगी श्रेष्ठ, कर्मीभ्यश्चाधिको योगी, कर्म करणाऱ्यांपेक्षा देखील योगी श्रेष्ठ, तस्मात योगी भवार्जुन. म्हणजे एकूण प्रश्नाचा असा रोख आहे की एका ठिकाणी कर्मयोगी व्हायचा उपदेश केलाय आणि एका ठिकाणी कर्म करणाऱ्यांपेक्षा अथवा तप करणाऱ्यांपेक्षा अथवा ज्ञानीयांपेक्षा देखील योगी श्रेष्ठ असं सांगितलेलं आहे. म्हणजे एकीकडं कर्म करायला सांगितलंय, कर्मयोगी हो असं सांगितलंय, आणि दुसरीकडं कुंडलिनी जागृत करणारा योगी हो असं सांगितलंय असं म्हटलेलं आहे. कुठं बरा अर्थ निघतो कुंडलिनी जागृत करणारा योगी हो? मला तर नाही कळला. तपस्वीभ्योधिको योगी, ज्ञानीभ्योपी मतोधिका, कर्मीभ्यश्चाधिको योगी, तस्मात योगी भव अर्जुन. कुठं कुंडलिनी जागृत करणारा योगी म्हटले? नाही नाही. ज्ञानेश्वरीत म्हटलंय कुंडलिनी जागृत करणारा हो? नाहीये नाहीये. तेच तर मी तुम्हाला सांगतोय की ज्ञानेश्वर महाराजांनी आपली जी पूर्व परंपरा आहे, पूर्व गुरु काही होऊन गेले त्यांचे, कुंडलिनी योग सांगणारे, तर ती परंपरा राखण्यासाठी भगवद्गीतेमध्ये कुंडलिनी योग न सांगता देखील कुंडलिनी योग सांगितला. भगवंतांनी कुठेही हठयोगाचा उल्लेख देखील केला नाही. असं असताना देखील काही श्लोकांचं विवरण जे पूर्वसुरी आहेत त्या पूर्वसुरींचं एक ऋण मान्य करण्यासाठी आणि तोही एक मार्ग आहे हे समजण्यासाठी म्हणून कुंडलिनी योग अथवा हठयोग त्याचंही ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. मात्र ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः कुंडलिनी योगाचे अनुग्रह देणारे नव्हते. ज्ञानेश्वर महाराजांनी दिले नाहीत आणि भगवंतांनी भगवद्गीतेत तर हठयोगाचा उल्लेखही केला नाही. प्रश्नच येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ते निरूपण केलं, पण 6व्या अध्यायामध्ये जे कुंडलिनी योगाचं वर्णन आहे त्याच्या पाठोपाठ परत एकदा हे तुला सोप्या शब्दात सांगतो असं म्हणून ध्यानाचं वर्णन केलेलं आहे ते कुंडलिनी योगाचं नाहीये. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः, तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी जे अनुग्रह दिले आणि आपल्यालाही स्वामीजींनी जो अनुग्रह दिला ज्या संप्रदायाचे ज्ञानेश्वर महाराज अध्वर्य, तर त्या राजयोगाच्या ध्यानाचं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून 6व्या अध्यायात देखील फक्त कुंडलिनी योगाच्या अभ्यासाचं वर्णन नाहीये, तर 6व्या अध्यायामध्ये राजयोगाच्या पद्धतीच्या ध्यानाचंही वर्णन आहे. एवढंच नव्हे तर 6व्या अध्यायाच्या विषयाची प्रस्तावना म्हणून जो 5व्या अध्यायाच्या अखेरीला श्लोक आला स्पर्शान कृत्वा बही बाह्यांश, तिथं देखील ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोग किंवा कुंडलिनी योगाचं मुळीच वर्णन केलं नाही. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी आपण जे ध्यान करतो त्या ध्यानाचंच वर्णन केलेलं आहे. तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दवडुनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी तेथ पाठमोरी दिठी पारखोलिया. या ठिकाणी जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी तिथं पाठीमागून पाहत राहायचं असं सांगितलं. सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तासी व्योमगामी करती, चित्ताला या ठिकाणी ठेवायचं. कुंडलिनी योग म्हणजे तीन बंध घालायचे. जालंधर बंध, उड्डयन बंध आणि मूल बंध हे तीन बंध घालून अति दीर्घ काळ तीनही बंधासहित प्राणायाम करायचा. तो प्राणायाम देखील जर 4 आकडे श्वास घेतला तर 16 आकडे रोधून धरायचा आणि दुसऱ्या नाकपुडीनी 8 आकडेपर्यंत सोडायचा आणि मग त्या नाकपुडीनी 4 आकडे घेतल्यावर 16 आकडे रोधून धरायचा आणि 8 आकडे सोडायचा. अशा प्रकारचा एक कठोर प्राणायाम. आणि त्या प्राणायामाच्या नंतर सहज घडणारी गोष्ट म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत होणं, ती मेरुदंडातून वर येणं, ऊर्ध्वगामी होणं, अशा प्रकारच्या ध्यानाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी एका ठिकाणी 6व्या अध्यायात मात्र केलेलं आहे. पुढे 8व्या अध्यायात जेव्हा ध्यानाचं वर्णन केलं तेव्हाही ज्ञानेश्वर महाराजांनी कुंडलिनी योगाचं वर्णन केलं नाही. त्यामुळे तुम्ही काय वाचता याच्यावर तुमची गृहितही अवलंबून राहतात. तुमची काही चूक नसते, पण आपण जे वाचन करतो त्याचे संस्कार आपण पक्के करतो. एखादा कोणीतरी असेल की जो सगळ्याचे अर्थ कुंडलिनी योगाचंच ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे असं जो लिहिणारा आहे त्याचा ग्रंथ वाचला असेल, त्यामुळे मग तू कुंडलिनी जागृत करणारा योगी हो असा अर्थ त्यांनी करून टाकला आणि तो आपल्याला खरा वाटला. काय झालंय की मुद्रण कला इतकी विकसित झाली आहे आणि छापील मजकुरावर सगळा विश्वासच बसतो आपला. ते बरोबर आहे की चूक आहे हे आपलं आपल्याला कळत नाही, त्यामुळे असा घोटाळा होतो. एवढंच नाही तर या श्लोकाच्या पुढचा श्लोक तो अधिक महत्वाचा आहे. कोणता श्लोक? कर्मेभ्यश्च अधिको योगी तस्मात योगी भवार्जुन. हा बघा आता त्याच्या पुढे काय म्हणतात. योगिनाम अपि सर्वेशाम म्हणजे या सर्व प्रकारच्या योग्यांमध्ये मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते योमाम समे युक्ततमो मतः. हा श्लोक का नाही बरं पाहिला तुम्ही? सर्व योग्यांमध्ये देखील मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते योमाम समे युक्त तमो मतहा, युक्त युक्ततर आणि युक्त तम म्हणजे युक्त असण्याची ही परिसीमा असणारा तो भक्त आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे योग्यातून देखील अशा सगळ्या योग्यातून योगाचा अभ्यास करतानाच भक्त असणारा अर्थात राजयोगीच आहे, हठयोगी नाही. मी मार्गामार्गांबद्दल भेद करून बोलत नाहीये, कृपया आपण लक्षात घ्या. पण तिथं जे अर्थ आहेत ते अर्थ आपण लक्षात घ्यावे म्हणून बोलतोय. तसंच हा प्रश्न विचारला म्हणून मी कोणा एकाला म्हणत नाहीये, तर उलट हा प्रश्न विचारला त्यामुळे आपल्या संकल्पना स्पष्ट व्हायला मदतच होतीये. या प्रश्नाचा एक उत्तम उपकारच आहे असं मला वाटतं. सगळ्यात म्हणजे कर्मयोगी का ध्यानयोगी याच्या ऐवजी का ज्ञानयोगी याच्यापेक्षा भगवद्गीतेचं विकसन ज्या पद्धतीने झालं, जर दुसऱ्या अध्यायात आत्मविषयक उपदेश अर्जुनाला नीट समजला असता आणि अर्जुन स्थिर बुद्धीमध्येच राहिला असता, बुद्धीचं स्थैर्य अर्जुनाला प्राप्त झालं असतं, तर पुढचे अध्यायच निघाले नसते. पण अर्जुन असं म्हणायला लागला भगवंतांना की तू स्थिर बुद्धीला एवढं जर महत्व देत असशील तर मी स्थिर बुद्धी करूनच बसतो, कर्म करायला तू कशाला सांगतोस, असं अर्जुन म्हणायला लागला. तर भगवंतांना सांगायला लागलं की हे बुद्धीचं स्थैर्य कर्म केल्याखेरीज मिळत नाही, म्हणून कर्मयोग आला. कर्मयोग आल्यानंतर हे कर्म ज्ञानासहित हवं, म्हणून ज्ञान कुठला चौथा अध्याय, ज्ञान कर्म संन्यास योग असा चौथा अध्याय आला. परत संन्यास हा शब्द आल्यामुळे कर्मयोगी का संन्यासी असा प्रश्न उभा राहिला, म्हणून संन्यास योग आला. पण हा कर्मयोग आज्ञा केल्यासारखा आहे आणि तो इतका सोपा नाही. जर तुम्हाला असं सांगितलं की यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या रभते अर्जुन, म्हणजे तू इंद्रियांचं मनाने नियमन कर आणि कर्मेंद्रियांनी कर्म खुशाल कर, तर तुम्हाला इंद्रियांचं नियमनही करता येत नाही आणि कर्मेंद्रियांनी कर्म करताना अनासक्त राहता येत नाही, ही अडचण राहते. ही अडचण काढण्यासाठी आता प्रश्न असा राहतो की आपल्यावर विजय मिळवायचा कसा, आत्मसंयमन काय आहे. म्हणून सहावा अध्याय आला. ध्यान केल्याशिवाय कर्म देखील करता येणार नाहीत. कर्माकरता आवश्यक जी देह मन बुद्धीची तयारी आहे ती तयारी ध्यानाशिवाय होणार नाही, म्हणून ध्यानयोग आला. की हा ध्यानयोग कर्माकरता अतिशय गरजेचा आहे आणि ध्यानयोग आल्यानंतर देखील ध्यानमार्गीयांची जी मर्यादितता आहे ती मर्यादितता काढून टाकण्यासाठी, कारण ध्यानाच्या 1.5 तासामध्ये तो सुखी असतो पण व्यवहारात गेला की पराभूत होतो, त्याला काम क्रोध छळतात, त्याला अनेक विकार त्याच्या ठिकाणी येतात. त्यामुळं सातवा अध्याय आला की तू संपादिलेलं ज्ञान आणि विज्ञान म्हणजे जगतामध्ये त्या ज्ञानाची नीट सोय कशी लावायची हे जर समजत नसेल तर ध्यानाचाही विशेष उपयोग नाही, मग कर्मयोग देखील नीट आचरता येणार नाही. म्हणून तुला हे सगळं विज्ञानासकट सांगतो असं म्हणून सातवा अध्याय आला. म्हणून कुठेही भगवंत थांबलेले नाहीयेत, कर्मयोगापाशी थांबलेले नाहीयेत, ध्यानयोगापाशी थांबलेले नाहीयेत. भगवंतांनी हे सगळं कन्क्ल्यूड केलं 12व्या अध्यायात. 12व्या अध्यायात भगवंतांनी हे सगळं तत्वज्ञान पूर्ण केलं. 11व्या अध्यायाचा जो शेवटचा श्लोक आहे तो त्याकरता खूप महत्वाचा आहे. कोणता श्लोक? मत कर्म कृत मत परमो मत भक्ता संगवर्जिता निर्वैर सर्व भूतेषु यस्स माम एति पांडव, असं भगवंत म्हणाले. म्हणजे माझ्याकरता कर्म करणारा, मत कर्म कृत मत परमो म्हणजे मीच जीवनात प्राप्तव्य आहे असा, मत भक्ता माझा भक्त, संगवर्जिता म्हणजे देह संघ अथवा कर्म संघ अथवा संसाराचा संघ, फळाचा संघ हा टाकून देणारा, बरोबर की नाही? निर्वैर सर्व भूतेषु, आणि त्याच्या ठिकाणी काही गुण देखील सांगितले. हा जो निर्वैर सर्व भूतेषु हा एक शब्द आहे, या एका शब्दाकरता बाराव्या अध्यायातल्या बाराव्या श्लोकापासून पुढे भक्ताची लक्षणं आली. अद्वेष्टा सर्व भूतानाम ही जी सगळी आहेत, ती या अकराव्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकात जो निर्वैर सर्व भूतेषु आहे त्याचं स्पष्टीकरण आहे. अशा प्रकारे हा महत्वाचा श्लोक, आणि मग बाराव्या अध्यायात कन्क्ल्यूड करताना भगवंतांनी ये तू सर्वाणि कर्माणि मयी सन्यस्य, सर्व कर्म मला अर्पण करून कर, मत परहा मीच परमगती असणारा असा तुला होवो. ये तू सर्वाणि कर्माणि मयी सन्यस्य मत परहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत, ध्यान आलं, उपासते उपासना आली, तेषाम अहम समुद्धरतात, त्यांना मी त्यांचा मी उद्धार करतो, हे परमवचन आहे. या वचनामध्ये ज्ञान, कर्म, ध्यान, उपासना, भक्तिप्रेम या सगळ्याचा समावेश भगवंतांनी केला. असं असल्यामुळं भगवद्गीता ही ना कर्माकरता सांगितली, ना ध्यानाकरता सांगितली, ना केवळ ज्ञानाकरता सांगितली, मात्र ज्ञान हे गीतेचं परम उद्दिष्ट आहे तेवढंच खरं आहे. पण एकदम ज्ञानी होता येत नाही, असं असल्यामुळं याच पद्धतीने भगवद्गीतेचा विकास झाला. म्हणून हा खूप महत्वाचा श्लोक, या श्लोकाच्या परंपरेमध्ये असणारा बाराव्या अध्यायातला खरा बारावा श्लोक आहे तो. हा श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती ही अनंतरम, शांती आणि ज्ञान एकरूप, शांती करता सगळं जीवन आहे असं सांगणारा श्लोक हा भगवद्गीतेचा धुरेचा श्लोक आहे. असं असल्यामुळं अर्थात हे प्रश्न सगळे चांगले आहेत, कारण या प्रश्नामुळं तर हे बोलायची संधी मिळते. तसंच आठव्या अध्यायात प्रकाश व अंधकारमय असे दोन मार्ग जाणणारे योगी मोह पावत नाहीत, म्हणून तू अर्जुना योग युक्त हो, तर कर्मयोगी ह्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे, असं श्रेष्ठन कनिष्ठन हे असं नाही, तर जीवनाचा तुम्ही असे तुकडे नाही करू शकत. कर्मयोगी, योगी, ज्ञानी, विनोबा जसं म्हणतात की बर्फी जशी सगळ्या बाजूनी, त्याची वरची खालची बाजूची सगळ्या बाजू एकरूप आणि गोड, तसं एक बाजू ज्ञानी पुरुषाची कर्मयोग्याची असते, एक स्थिर बुद्धीची असते, एक ध्यानाची असते. अशा प्रकारे त्याच्या कर्म, योग, ध्यान आणि ज्ञान अशा या चार गोष्टींचा समुच्चयात्मक परिणाम आहे. ज्ञानी पुरुष कर्म करतो तेव्हा त्याला कर्मयोगी म्हणतात, ज्ञानी पुरुष ध्यानाला बसतो तेव्हा त्याला ध्यानयोगी म्हणतात. अशा प्रकारे ज्ञानी पुरुष शुद्ध ज्ञानात असतो तेव्हा त्याला ज्ञानयोगी म्हणतात, असं भगवद्गीता पूर्ण जीवन सांगते. कर्मयोगी अथवा लोकमान्यांनी खूप खटपट केली, पण इतकं सोपं नाही ते की केवळ कर्माकरता गीता सांगितली असं सिद्ध करता येणं शक्यच नाहीये. तसंच केवळ भक्ती करता सांगितली, ती भक्ती म्हणजे विशिष्टच भक्ती, सगुण अमुक असेही अर्थ लावणं इतकं सोपं नाही, हे टिकू शकत नाही. असं असल्यामुळं भगवद्गीतेचा हा सारांश आहे. अर्जुनाला युद्ध करणे हे योगी होण्यापेक्षा अधिक चांगले होते, योगी होऊन युद्ध करायला सांगितलं. युद्धाच्या प्रसंगी तस्मात योगी भवा अर्जुन असा उपदेश का केला असावा, म्हणून केला की योगी होऊन त्यांनी ते सगळं करावं. अक्षय अक्षय गरवारे कोण, तू अभंग म्हणतोस म्हण. तू गाणं शिकतोस का? वर लागेल तुला. काय झालं ते ठेवताना तुझ्या उंची एवढा मनुष्य तिथं उभा राहील अशी कल्पनाच केली नव्हती. म्हण म्हण.
अचानक नाव घेतल्यामुळे मला जाऊन
अरे मी तुला थोडं आधी सांगायला पाहिजे कारण मी इथं बसलो तेव्हाच मला कोणीतरी ही चिठ्ठी दिली अरे पण मी सांगितलं नाही म्हटलं किती वेळ मिळतोय बघ
स्वामी मकरंदनाथाय नमः
तू अगदी रिलॅक्स हो पाणी हवे का हे घे ना तुला अचानक सांगितलं त्याबद्दल तू मला माफ करे
मन लागो यार फकीरी में कबीरांचा मन लागो यार मन लागो यार हे मन लागो यार फकीरी में 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 जो सुख पाऊं नाम भजन में जो सुख पाऊं जो सुख पाऊं नाम भजन में नाम भजन में नाम भजन में सो सुख नाही सो सुख नाही सो सुख नाही अमीरी में मन लागो यार फकीरी में मन लागो यार फकीरी में सबका सुन लीजे भला बुरा सबका सुन लीजे करी गुजरान गरीबी में करी गुजरान गरीबी में प्रेम नगर में रहनी हमारी प्रेम नगर में रहनी हमारी भली बनी आई भली बनी आई भली बनी आई सबूरी में मन लागो यार फकीरी में मन लागो यार फकीरी में आखिर ये तन आखिर ये तन आखिर ये तन खाक मिलेगा आखिरी ये तने खाक मिलेगा, आखिरी ये तने, 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 आखिरी ये तने खाक मिलेगा। कहाँ फिरत मगरूरी में, कहाँ फिरत, कहाँ फिरत, कहाँ फिरत मगरूरी में। कहत कबीर, कहत कबीर, कहत कबीर कबीर, कहत कबीर सुनो भाई साधो, कहत कबीर सुनो भाई साधो, कहत कबीर सुनो भाई साधो। साहिब मिले सबूरी में, साहिब मिले सबूरी में, साहिब मिले सबूरी में। मन लागो यार फकीरी में, मन लागो यार, मन लागो यार, मन लागो यार फकीरी में। जो सुख पाऊं नाम भजन में, सो सुख नाही अमीरी में। मन लागो यार फकीरी में, फकीरी में, फकीरी में।
तुला मी मधून अधून सांगीन तर तू तयार राहा काय? छान म्हटलं, एक अर्धा मिनिट आपण डोळे मिटून शांत बसू। हरी 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 स्वामी जी, स्वामी जी। बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सदगुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय।
श्री राम।